सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि NMC कमिशनर श्री राधाकृष्ण गमेसर माझ्याशी बोलतायत. आता सध्या COVID-19 पार्श्वभूमीवर नाशिक शहराची परिस्थिती जर विचारली सर, काय नेमक्या गोष्टी समोर येत आहेत?
परिस्थिती बदलते आहे. आपण जर बघितलं की 15 ते 20 दिवसापूर्वी 19 तारखेला मागच्या महिन्याच्या आपल्या 50 पेक्षा जास्त कमी केसेस आपल्याकडे होत्या, पॉझिटिव्ह केसेस. आणि आज जर बघितलं तर आपल्याकडे आज 512 पॉझिटिव्ह केसेस आहे. हे वाढ होण्याचं जे कारण बघितलं, बाहेरून येणारे नागरिक आणि आपले नागरिक बाहेर जाऊन पुन्हा जेव्हा येतात ते कुठून तरी इन्फेक्शन घेऊन येतात, आणि ते आले की त्यांचं पुन्हा दुकानदार पॉझिटिव्ह आला की त्याच्याकडे येणारे ग्राहक किंवा कुठे अंत्यविधीला गेले ते पॉझिटिव्ह होऊन येणं, असे कुटुंबाचं कुटुंब पॉझिटिव्ह होतात किंवा त्या भागातले इतर नागरिक पॉझिटिव्ह होतात, तरी ही संख्या आपली वाढलेली आहे. आणि लोकांची जे आता लॉकडाऊन आपण विथड्रॉ केल्यानंतर जी स्थिती आहे, एकाच वेळेस गर्दी करणं, त्यातूनही हा परिणाम झालेला आहे. आणि म्हणून लोकांना आमचं आव्हान असं आहे की आपण जर शिस्त पाळली, मास्क वापरला, सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं, तर ही संख्या रोखण्यात आपल्याला नक्की यश येईल. आणि हे करत असताना एक गोष्ट मुद्दा म्हणून लक्षात घेतली पाहिजे, तरी 512 पेशंट आपले किंवा पॉझिटिव्ह व्यक्ती आहेत शहरामध्ये, त्यापैकी साधारण 300 आता हॉस्पिटलला उपचार घेतात, बाकी डिस्चार्ज झालेले आहेत. आणि 300 जे उपचार घेतात आपल्याकडे सध्या, त्याच्यापैकी ज्यांना जास्त उपचाराची गरज आहे, म्हणजे व्हेंटिलेटरची गरज आहे, असे 5 लोक आहेत सध्या व्हेंटिलेटर वरती. 30 लोक साधारण ऑक्सिजन सप्लाय वरती आहे. 300 लोक जरी उपचार घेत असले तर खरं जास्त उपचाराची गरज जी आहे ती 35 लोकांना आहे. आणि म्हणून इतर लोकांना फार कुठला त्रास नाहीये, त्यांना आपण औषध उपचार करतो आहे आणि ते डिस्चार्ज होण्याच्या मार्गावरती, म्हणून घाबरून जाण्याचं कारण नाही. परंतु संख्या वाढते त्यामुळे दक्षता घेणं हे तितकंच आवश्यक आहे.
डेफिनेटली डेफिनेटली सर, या सगळ्या गोष्टी आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल थँक्यू सो मच सर.
आभार आहे.
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.